सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर हमारे पीछे पीछे और आगे आगे सिर्फ है धूप। रुद्रा है तुमसे सुबह मॉर्निंग नंबर वन मध्य
माझे सोबत राजेश है। गुड मॉर्निंग राजेश।
गुड मॉर्निंग रुद्रा।
काय म्हणतो, कसं आहेस आयुष्यात?
चांगलाही म्हणता येईल आणि थोडस घाबरतो असंही म्हणता येईल।
घाबरतो का बरे बाय द वे
किती आहे रुद्रा बाहेर? बापरे
ऍक्च्युअली बाय द वे हे भयानक ऊन आहे। आणि जर विचारला एक वाईट प्रश्न की बाबा रे ऊन एन्जॉय करतोय की सहन करतोय, काय तुझं उत्तर असेल?
ऑब्विस आहे यार, सहन करतोय।
काय 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 घडतंय आयुष्यामध्ये?
घडतं म्हणजे म्हणजे सांगायचं महत्वाचं काय की आता मार्च एंडिंग आहे राईट, तर मार्च एंडिंग मध्ये काय असतात की कामाबद्दल काही वेंडर्स असतात नवीन ठीक आहे, जे प्रिव्हियस वेंडर असतात त्यांचे आपल्याला सर्व्हिस ज्या वेळेला मिळत नाही तर आपण नवीन वेंडर शोधतो। आता नवीन वेंडर कुठे मिळतील, त्यांच्या ऑफिसला जाऊन भेट काढ घ्यायची, आणि हे असं नाही की आजची गोष्ट आपण उद्यावर ढकलो असंही नाही करतायत। आज आपल्याला वरती रिपोर्ट करावं लागतं की आज क्या किया, किनसे मिले, म्हणजे मनात आणून सुद्धा की बाहेर नाही जायचंय पण बाहेर जावं लागतं आणि हा उन्हाचा तडाखा सहन करावा लागतो।
बर, बाहेर जायची इच्छा ज्याची नसते ना तो काहीतरी बहाणे करत असतो। वर्स्ट ऑफ द वर्स्ट बहाणा केलेला आहे बॉसला तो कुठचा होता की खरंच पटूच शकत नाही बाबा।
अर्जंट मेल याच्या हेड ऑफिस को भेजण्याचा, वो कंप्लीट करके मैं जाता हूं।
आणि बॉसला विश्वास पडला,
सरांनी ते हेड ऑफिसच्या नावाखाली सरांनी ऐकून घेतलं, अच्छा ठीक वो करले और फिर जाना लगे तो। आणि संध्याकाळपर्यंत ते काय हेड ऑफिसच्या नावाखाली गेलोच नाही तिथं।
ओके, क्या बात आहे, क्या बात आहे। सो नाशविक, तुमच्या आयुष्यात असं काहीतरी घडलं असेल, सध्या उन्हाचा स्टेटस पाहता तुमचे व्हॉट्सअप स्टेटस सुद्धा बदलले असतील, काय ऐकून चाललंय आयुष्यात जरा शेअर करा। 6601935 नंबर आहे। जी हजुरी फ्रॉम कियान का, खूबसूरत सा ट्रॅक, उन्हामध्ये थोडी गारव्याची फुंकर घालणार, बजाते रहो।